चीनी मंडी .com पॉडकास्ट।
श्रीलंकेत गोडवा आणेल बिसलपूरची साखर। किसान सहकारी साखर मिल 59,000 क्विंटल साखर निर्यात करणार, यासाठी केंद्र सरकारची अनुमती मिळाली आहे, विभागीय आदेशही मिळाले आहेत। मंगळवारपासून साखरेची निर्यात सुरू होईल। साखर मिलचे GM SDC म्हणाले की केंद्र सरकारनं मिलला श्रीलंकेसाठी 59,000 क्विंटल साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे। साखर मिल संघाचे MD विमल दुबे यांचाही या संदर्भात आदेश मिळाला आहे। साखरेच्या निर्यातीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारपासून निर्यातीला सुरुवात होईल। GM म्हणाले की इतिहासात पहिल्यांदाच इथली साखर परदेशात जात आहे, याचे पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार। गोदामाचे प्रभारी शशिकांत मिश्रा यांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत।